आणि मग भक्ती मध्ये रात्र दिवस बेभान कर या इलाही। सही।